नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशिति कण्ठा शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशिति कण्ठादिवगं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखा सः कपर्दिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथां पथिरक्षय ऐलभृदा यव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागं सश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं विष्मो यश्च नोद्वेष्टितं भोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रं नमोभिर्देव मसुरं दुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। परमपूजनीय स्वामीजीने गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या साधना शिबिरात जी प्रवचन केली अहिंसा या ज्ञानलक्षणावर त्यांनी प्रवचन केली त्यातला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
याच्यामध्ये प्रभुतत्व म्हणून राहिलेलं आहे ईशतत्व म्हणून राहिलेलं आहे कणाकणामध्ये ईशतत्व म्हणून राहिलेलं आहे म्हणून जे पाहिजे ते तुला हवं अशी वृत्ती नसावी त्याच्याऐवजी जे दिसेल ते आपल्यासाठी शोभायमान आहे आणि मला नको अशी भूमिका प्रतिरोधानी तो विकार आवरून करावी। विकार आवरून केल्यामुळे काय होतं तर तो शांतीला प्राप्त होतो त्याचं जर निरूपण त्याच्या संदर्भात तुम्ही हे ऐकलं पाहिजे नाहीतर मला कालचं निरूपण सततच करत बसायला लागेल। पण याच्या अनुरोधाने आपले विकार आवरणं आपण शांतीला प्राप्त होणं दुःख जरी आलं तरी देखील ते जे दुःख आहेत त्या दुःखाने वाईट वाटेल भले वाईट वाटेल पण ते जिरवता येणं आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा हा प्रविशंती यद्वत तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापवती न काम कामी म्हणून कामाच्या उर्मी क्रोधाच्या उर्मी लोभाच्या उर्मी अहंतेच्या उर्मी अहंतेला धक्का लागल्यानंतर आलेल्या क्रोधाच्या उर्मी या जिरवायच्या कुठं तर स्वरूपाच्या ठिकाणी जिरवायच्या. त्या व्यक्त नाही करायच्या, त्या व्यक्तीशी भांडायला जायचं नाही, त्याचा प्रतिशोध घ्यायचा नाही. प्रतिशोध घेता असेल तर अहंकार गेला नाही. जर भोग भोगायला जात असेल तर भोगाची इच्छा संपलेली नाही असा त्याचा अर्थ होतो. अशा तऱ्हेने आपल्या विकारांचं दमन करून त्याचा प्रतिरोध करून बोधाने बुजावणी करून सर्व भूत मात्रांवर प्रेम करणं. मला असं सांगायचं आहे की श्रेयो ही ज्ञान अभ्यासा याच्यापासून फलत्यागाची शांती ही कोणाला तरी लाभणार ही इतकी सोपी गोष्ट आहे की तेवढी झाली म्हणजे मग तो पूर्ण झाला आणि मगच तो शांतीला प्राप्त झाला. तो शांतीला प्राप्त झाला नसला तरी विवेकाने आपल्या विकाराचं दमन करून त्याला तिथपर्यंत जाता यावं. मला असं वाटतं की तात्यासाहेब केतकरांची गोष्ट त्यांच्या बहिणीबाई त्यांच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरी राहायला आल्या आणि तात्यासाहेबांची मुलगी कशी वारंवार चुकते सासरी ते पाहा त्या वाचत होत्या. तात्यासाहेब झोपाळ्यावर बसलेले होते, तात्यासाहेबांच्या मंडळी खांबाला टेकून बसल्या होत्या आणि त्या भिंतीला टेकून बसल्या होत्या आणि त्या सांगत होत्या की कसं वळत नाहीये, शिस्त नाहीये, कशी वागते कसं समजत नाही. आणि तात्यासाहेबांचे मंडळी असं म्हणत होते की तिला सांभाळून घ्या, हळूहळू शिकेल, जमेल, तुमच्या घरातल्या ज्या रीती आहेत त्या तिला समजायला थोडा वेळ लागतोय असं दिसतंय असं त्या म्हणत होत्या. त्याच्यावर त्या म्हणाल्या की शिकायला किती वेळ देणार. तर तात्यासाहेबांच्या मंडळी म्हणाल्या की ती आधी की तिला आम्ही सांगू, तुम्ही सांगत राहा. एवढं सगळं एकमेकींचं बोलणं चाललेलं असताना तात्यासाहेब शांतपणे झोपाळ्यावर बसलेले होते. तर त्या म्हणाल्या की आपल्या मुलीच्या एवढ्या हरकती ऐकून देखील तेरडा नुसता गप्प बसून ऐकतोय असं म्हणाले. तेव्हा मात्र तात्यासाहेबांच्या पत्नीला राग आला. त्या म्हणाल्या की बाकी कोणाला माझ्या मुलीला बोललात तर एक वेळ चालेल पण यांना बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आणि तेव्हा तात्यासाहेब त्यांच्या मुखातून बोलले तर महाराज बोलतात हे सर्व श्रुत झालेलं होतं तेव्हाची गोष्ट आहे, सगळ्यांनी मान्य केलेलं होतं तेव्हाची गोष्ट आहे की हा तेरडा एवढं सगळं ऐकून उत्साहन ऐकत बसलेला आहे. तर तात्यासाहेब म्हणाले की यांना असं बघण्याचं तुम्हाला काही काम नाही. तर तात्यासाहेब म्हणाले की आता असू दे, आता या वयात मी म्हातारा झालं तर त्या तसं म्हणाल्या तर बिघडत काय. असं याला विकाराचं दमन करणं, प्रतिरोध करणं, जसं सत्वगुणाच्या किंवा दैवी गुणाच्या अनुरोधाने अहिंसा सांभाळणं आहे, तसं विकारांचा आपल्याच ठिकाणी प्रतिरोध करून अहिंसा सांभाळणं हेही अहिंसेचं लक्षण आहे. अमानित्व म्हणजे मानित्व नसणं, आदंभित्व म्हणजे तद्भित्व नसणं, अहिंसा म्हणजे अहिंसा नसणं. याला विनोबांनी अकरणात्मक स्वरूप असं म्हटलेलं, निगेटिव्हिटी सांगितलेली आहे. म्हणजे मानित्व नाही, हिंसा नाही, त्याच्या विरुद्ध अर्थाने नेहमी विचार करावा असं विनोबा टिपते का. म्हणजे ते म्हणतात की भगवंत अमानित्व म्हणतात तर अमानित्वाने एवढं समजत नाही पण नम्रता या शब्दाने समजेल तर त्याचा नम्रता या अर्थाने देखील चिंतन करावं विचार करावा असं विनोबा म्हणतात. तसं अहिंसा म्हटल्यानंतर हिंसा नाही मानित्व म्हटल्यावर मानित्व नाही म्हणून अमानित्व तर मानित्व काय असेल हेही जरा पाहावं आणि नम्रता काय असेल हेही पाहावं. अहिंसा म्हटल्यावर हिंसा काय असेल हेही जरा डोळ्यासमोर आणावं आणि त्याच्या विपरीत प्रेम काय असेल याचाही जरा विचार करावा. तत्वज्ञानात्मक अहिंसा केवळ बुद्धीमध्ये असते. येनम वेत्ती अहंकार यश्चैनम मन्यते हतम उभौतम न विजानितो नायम हंती न निबध्यते असं भगवंत म्हणतात. ही तत्वज्ञानात्मक अहिंसा झाली पण ही तत्वज्ञानात्मक अहिंसा ज्ञानी पुरुष म्हणजे केवळ श्रीकृष्णांसारखा पुरुष आचरणामध्ये आणू शकतो. इतरांनी ती बोधानी लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुम्ही कोणाची तब्येत पाहायला गेलात स्वामीजी सांगायचे की त्यांचे एक नातेवाईक कोणाची तब्येत पाहायला गेले आणि त्या बाई अगदी तशा काय म्हणो अंतरून झालेलं मरणासर्व अशा होत्या त्या अशा लांबून जवळही काही काही लोक आजारी माणसाच्या जवळ जायला घाबरतात इन्फेक्शन होईल काहीतरी भीती वाटते किंवा काय होतं कोणत्या म्हणून असे लांबून त्यांना पाहत होते आणि पाहत फक्त एकच वाक्य म्हणाले की मरणार आता आणि घाबरायला पडेल. तर आत्मा हा येनम वेत्ती अहंकारम यश्चैनम मन्यते हतम हा मरणार आहे किंवा कोणी याला मारणार आहे ही तत्वज्ञानात्मक भूमिका जरी झाली तरी देखील तो नोशन आपण स्वामीजी असं म्हणत असत की नाकासमोर सूर धरलं तरी देखील अवघड आहे हलत नाही अशी व्यक्ती देखील वाचताना दिसते. काळजी करू नका या याच्यातून बाहेर येतील असं म्हणावं. सत्यम गुरुया प्रियम गुरुया न गुरुया सत्यम अप्रियम तुम्हाला सांगायला पाठवले नाहीये की मरेल म्हणून ही जबाबदारी स्वतःकडे घेण्याची कशी आवश्यकता नाही याला हिंसा समजावं. कधी कधी स्पष्ट वक्तेपणा सत्य वक्तेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा याच्यातला जो फरक आहे तो फरक करता येत नाही आणि सत्य स्पष्ट सांगण्याच्या नादात आपण किती आणि कसं दुखावतो ते समजत देखील नाही. चिनी जोशांनी स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग म्हणून जी गोष्ट लिहिली आहे त्याच्यात त्या एका तरुण स्त्रीच गोरी पान पांढरे पांढरी साडी नेसलेल्या गांधीवादी एका स्पष्ट वक्त्या भगिनीच भाषण त्यांनी ऐकलं आणि आपण खरं बोलायला तसे घाबरलो आणि खरं न बोलल्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाची कशी हानी होती होते ते तिने इतकं चांगलं समजून सांगितलं की चिनी जोशी म्हणतात की मी खूप प्रभावित होऊन घरी आलो. घरी आल्यावर मला पाठवलं हॉस्पिटलमध्ये तिथून मुला आजारी होता बायकोचा भाऊ आजारी होता सासरे बसलेले होते दबा घेऊन मी गेलो तर मुलग्याने क्षीण आवाजात असं सांगितलं की मला काहीतरी वाचण्यात यावी म्हणून मासिक वगैरे पाठवा. तर स्पष्ट वक्तेपणाचं वाढ अंगात भरलेला मी तिथं असं म्हणालो की अरे तुझ्यावर प्रसंग काय झालेला आहे आणि आता मासिक कशी वाचतोस, आता गरुड पुराण वाचायच वेळ असते. ते सासरे म्हणाले जावई बापू जरा आपण पाहिलं तेव्हा तुमच्या सगळ्या मोठ्या लोकांनी सगळं नफवाछपवी करून तोंडळ केलेलं आहे. याला याचं तोंडावर सांगायला पाहिजे की तुला टीव्ही झालाय आणि तू आता वाचत नाहीस. ते डबा घेऊन परत आले. त्याच्यानंतर सासरे 5 मिनिटं घेऊन गेले. तर एवढं सगळं स्पष्टपणाने जे सांगायचं होतं ते सांगितल्यावर आपल्या बायकोनी आपल्याला रात्री जेवायला का वाढलं नाही हा किती वर्षाचा प्रश्नच पडला. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जो सेंडआउट होता त्या सेंडआउट मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याला देखील यांच्या तोंडावर जरी तुमच्या स्तुती करत असले लोक तरी देखील तुम्ही कसे आहात त्याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये ते नोकरीला होते आणि तुम्ही कसे स्वार्थीपणाने वागला, किती लोकांची रजा निष्कारण तुम्ही नामंजूर केली, तुम्ही किती अहंकारी आहात असं त्यांच्या निरोपाच्या भाषणात त्यांनी सांगितलं. ते निरोपाचं भाषण झालं आणि अर्ध्या तासात त्यांना निरोपाला की बहुतेक तुमच्या बदलीचा विचार चाललेला आहे आणि भुसावळ जवळ वरसगावला तुमची बदली होत आहे असं म्हटल्यावर त्यांचं ते स्पष्ट होते पणाचं वार सगळं उतरलं आणि आपल्याला वेळ लागल्याचं त्यांनी सोन केलं आणि प्रत्येकाला जाऊन स्पष्टपणे काही ना काहीतरी बोलायला सुरुवात केली. तेव्हा ऑफिसला असं वाटलं की याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्याची बदली कॅन्सल झाली अशी एक मोठी रोचक गोष्ट. ही जी हिंसा वाचिक हिंसा आहे, आपली देहबुद्धी सोडणं, पाठोपाठ आपला अहंकार सोडणं आणि स्वतःला बदलणं हे गरजेचं आहे. आणि ज्याच्या ठिकाणी विकार आहेत तो विकारी खऱ्या अर्थाने हिंसक असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुलनेनी ज्यांनी ज्याचे विकार शमलेले आहेत तो अहिंसक असतो. त्याचा रागावर म्हणजे क्रोधावर त्याचं नियंत्रण असत आणि म्हणून खरा जो वीर असतो तो हिंसक होऊ शकत नाही. म्हणून खरं असं म्हणतात की रामचंद्रांवर जर प्रसंग असे गुदरले नसते रामचंद्रांच्या हाती रामचंद्रांसारख्या रुजू व्यक्तीच्या हाती धनुष्य बाण ही विडंबना देखील असू शकते. कारण ज्यांच्या हातात खरं म्हणजे कमळ शोभावं असं सगळं त्यांचं जीवन. म्हणून रामचंद्रांनी बाण देखील नेहमीच तारतम्याने सोडल्याचं दिसतं. त्याच्या आयुष्यात एकदाच असा प्रसंग आला की ते कारण रागावले असं म्हणतात. त्यांनी समुद्र जेव्हा वाट करून देत नाही प्रार्थना केली पूजा केली पण वाट करून देत नाही असं म्हटल्यावर समुद्रावर ब्रह्मास्त्र उतारलं रामचंद्रांकडून हे अपेक्षित नव्हतं. परशुराम ठीक आहे पण समुद्र देवता शरण आली. रामचंद्रांनी काढलेला जो बाण होता तो बाण एकदा काढल्यानंतर परत ज्ञानात जाणार नव्हता. त्यामुळे कोणत्या दिशेला असणाऱ्या असुरांचा वध आता तुम्ही करावा त्याकरता तो बाण सोडावा असं रामचंद्रांनी सांगण्यात आलं. रामचंद्रांनी तो बाण सोडला.
हरी हरी या शिंदे अभंग म्हणा.
नाम गाऊं नाम गाऊं नाम घेऊं नाम गाऊं नाम घेऊं नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे ताळ विना घेऊन हाती ताळ विना घेऊन हाती केशवराज गाऊ किती केशवराज गाऊ किती नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे नामा म्हणे लाखोली सदा नामा म्हणे लाखोली सदा सहस्र नामा तू गोविंदा सहस्र नामा तू गोविंदा नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे
खूप गोड म्हटला. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचे सार म्हणजे चित्ताचं समत्व राखणं असं सांगितलं आहे. असं समचित्त होण्यासाठी त्याचा अभ्यास करताना मनातले भेदाभेद द्वंद्व यांच्या पलीकडे जायला पाहिजे, त्यांना ओलांडता आलं पाहिजे. यासाठी कसे प्रयत्न करावेत, कशा प्रकारे विचार वर्तन असावं याविषयी मार्गदर्शन कराल का असा प्रश्न विचारलेला आहे. आपलं चित्त समत्व भूमिकेवर नसतं हा आपल्या अज्ञानाचा परिणाम आहे. चित्ताचं समत्व नसणं हा आपल्या अहंकाराचा परिणाम आहे, देहबुद्धीचा परिणाम आहे. आपल्या चित्ताच्या ठिकाणी असणाऱ्या जडतेमुळं चित्त समत्वाला मुक्त, आपल्या चित्ताच्या ठिकाणी असणाऱ्या विषयांच्या ओढीमुळं आपलं चित्त समत्वाला मुक्त. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवद्गीता उपदेश सुरू झाला तिथं एक चांगला श्लोक आला, महत्वाचा श्लोक आला, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनाहा अनित्याहा तांस्तितिक्षस्व भारत, असा तो श्लोक आहे. म्हणजे हे जे मात्रा स्पर्श आहेत बाहेरच्या जगताचे म्हणजे विषयांचे, आपल्या देहाला होणारे स्पर्श, देहाला म्हणजे त्या त्या इंद्रियांना होणारे स्पर्श, हे सुख आणि दुःख निर्माण करतात. सुख आणि दुःख देणारे असे ते स्पर्श असतात. आगमापायिनाहा अनित्याहा असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे ते निर्माण होतात, सुख आणि दुःख भाव निर्माण होतात आणि नाहीसे देखील होतात. जे सुख देखील अनित्यच आहे आणि दुःख देखील अनित्यच आहे, हे स्पर्शच अनित्य आहेत. तांस्तितिक्षस्व भारत, त्यांना सहन करणं एवढाच उपाय आहे. आणि लोकमान्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी जीवन जे देहाचं जीवन इतकं परावलंबित्वाने जात असतं, संपूर्णपणाने कोणीही कितीही मोठा झाला तरी स्वतःच्या हातात नसतं, असं असल्यामुळं अगतिकपणाने त्याला सुख आणि दुःख याचे भोग भोगावेच लागतात. याच्यातून सुटण्याचा जर मार्ग असेल तर दुःखच नको अशी व्यवस्था करता येत नाही. याच्यातून जर सुटायचं असेल तर सुख आणि दुःख याच्याबद्दल समान राहणं एवढा एकच उपाय आहे, ते सहन करणं एवढा एकच उपाय आहे. दुःख नको परमार्थामध्ये परमार्थाला प्रवृत्त होण्याचं कारण अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती या दोन कारणाकरता परमार्थाला सुरुवात होते. उद्देश असा असतो की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी. निरतिशय आनंद म्हणजे आत्म्याचा आनंद, आत्मा निरतिशय आनंद स्वरूप आहे. आणि दुःख देहाची आहेत, देह मन बुद्धीची दुःख आहेत. देह मन बुद्धीच्या दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती याच्यामध्ये देह मन बुद्धीच्या दुःखाची निवृत्ती संपूर्णपणाने होणं शक्य नाही. कोणीही झाला तरी, अगदी राजा असेल तरी, रंकाची तर बातच सोडा. जोपर्यंत त्याचं मन आहे, जोपर्यंत त्याचा देह म्हणजे इंद्रिय आहेत, मनाप्रमाणे घटना जर घडल्या तरच सुख होणार कोणीही असला तरी, आणि मनाच्या विरुद्ध घटना घडल्या तर दुःखच होणार कोणीही असला तरी. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम असं सांगितलेलं आहे. ही अनुकूल वेदना होते कोणाला, तर मनाच्या माध्यमातून मला होते. प्रतिकूल वेदना देखील मनाच्या माध्यमातून मला होते, मनाच्या माग असणारा जो मी आहे त्याला होते. इंद्रिय सुख देखील त्या इंद्रियाला होत नसून इंद्रियाच्या माग असणाऱ्या मला सुख होतं. एवढंच नव्हे तर मी माझं सुख म्हणजे आत्म्याचं सुख इंद्रिय भोगाच्या अंगाने मिळवतो. इंद्रियांच्या ठिकाणी सुख नाही, विषयांच्या ठिकाणीही सुख नाही, दोघांच्याही ठिकाणी सुख नाही, पण इंद्रियाच्या योगाने जे सुख मिळतं ते आत्म्याचं सुख असतं. खरं तर आपलं स्वरूपाचं सुख असतं, पण इंद्रिय विषय संयोगाच्या वेळेला सुख होत असल्यामुळं त्या विषयापासून सुख झालं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. या भावाला अज्ञान किंवा भ्रम असंही म्हटलेलं आहे. म्हणून सुख दुःख भोग भोगणारा जो आहे तो इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या बुडाशी असणारा मी आहे. तो मी खरा आनंद स्वरूप आहे, पण इंद्रियांशी संलग्न झाल्यामुळं इंद्रियाशी संबंधित प्रतिकूल वेदना त्याला सहन होत नाहीत, नको वाटतात. तो देहाशी संलग्न झाल्यामुळं प्रत्यक्षतः देहापेक्षा वेगळा असताना देह दुःख त्याला आपली दुःख वाटतात, स्वतःची दुःख वाटतात, आणि तो दुःखी होतो. देहाची सुख देखील आपली सुख वाटतात, तो सुखी होतो. प्रत्यक्षतः देहाची सुख आणि दुःख, मनाची सुख आणि दुःख, बुद्धीचीही सुख आणि दुःख याच्यापेक्षा तो अत्यंतिक वेगळा आहे. म्हणून देहभावामुळं सुख हवं असं वाटतं, त्याला त्यांनी शीत असं म्हटलेलं आहे. मात्रा स्पर्श आहेत ते शीत वाटतात, म्हणजे हवे असे वाटतात. उष्ण म्हणजे नको असे वाटतात. म्हणून हवं आणि नको हे प्राथमिक द्वंद्व आहे. जसं मुलगा हवा मुलगी नको, प्रत्येक ठिकाणी हवं आणि नको आहे. आपल्या मुलीला जो मुलगा पाहायचा आहे तर तो एकुलता एक आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याला बहिणही नाही, भाऊ तर नाहीच, त्यामुळे त्याच्या संपत्तीची विभागणी होणार नाही. हे जे हवं आहे आपल्या मुलीला स्थळ कसं हवं आणि नको हे कसं नको आहे, प्रत्येक ठिकाणी हवं आणि नको याच्यातूनच आपण जात असतो. शीत आणि उष्ण याच्यातून आपण जात असतो. माझ्या बहिणीच्या जवळ एक मल्याळी कुटुंब राहत होतं पूर्वी. त्यांच्याकडं मातृसत्ताक पद्धत आहे, म्हणजे आईची संपत्ती मुलीला मिळते. लग्न झाल्यानंतर मुलगा मुलीच्या घरी राहायला जातो. आपल्या इथं उलटं होतं. हे काही माहीत नसलेल्या आपल्या या मराठी वातावरणामध्ये त्या ज्या अम्मा होत्या त्यांची मुलगी त्यांच्या घरी, अर्थात ती स्वतःच्या घरी आणि तिचा नवरा त्यांच्या घरी राहायला आलेला, तो मिलिटरीमध्ये सर्व्हिसला होता, तिला त्यांच्या मुलीला दिवस राहिले तर सोसायटीतल्या बायका म्हणायच्या की अशी लक्षणं दिसतायत की हिला मुलगा होईल, तर त्या म्हणायच्या की जरा अच्छी बात बोलो, ही सगळी संपत्ती जाईल ना मुलगा झाला तर, केरळमध्ये जमीन जुमला आहे सगळं जाईल, आम्हाला मुलगी हवी असं म्हणाल्या, कारण ही सगळी आमच्याकडे राहायला पाहिजे संपत्ती. आणि खरंच असतो, जावई आला सुट्टी काढून यायचा 2 महिने, तेव्हा सकाळी उठल्याबरोबर तो ओट्यापाशी असायचा, तो डोसे करून सगळ्यांना द्यायचा, हे बसल्या जागी जेवायचे. बाहेरचं इथलं वातावरण सुधारून बाहेर दृश्य वेगळं होतं, पण घरातलं दृश्य असं होतं, आणि त्याच्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. तोही सहज भावानी सगळं करत होता. आपण दुसऱ्याच्या घरी राहायला आलोय याची त्याला पूर्ण जाणीव होती. हे जे शीत आणि उष्ण, हवं आणि नको हा जो प्रकार आहे, त्याच्यातून सुख आणि दुःख निर्माण होतं. पण सुख आणि दुःख निर्माण होतं ते भोगणारा मी असतो. तो मी आपल्या स्वतःला सुखी समजतो अथवा दुःखी समजतो. त्या सुखानी तो सुखी होतो, त्या दुःखानी तो दुःखी होतो. सुखाचा आणि दुःखाचा आरोप आपल्या स्वतःवर तो लादून घेतो. म्हणजे हवं आणि नको हे प्राथमिक द्वंद्व आहे, आणि त्याचा परिणाम सुख आणि दुःख याच्यामध्ये होतो. सुख तरी होईल किंवा दुःख तरी होईल असा त्याचा परिणाम होतो. या 2 द्वंद्वांच्या मध्ये दरम्यान बरीच द्वंद्व आहेत. जे सामाजिक द्वंद्व म्हटलं तर स्पृश्य अस्पृश्य पूर्वी होतं, आता पाहायचं झालं तर एक्झिक्युटिव्ह ग्रेड आणि अगदी काय प्यून, हे सामाजिक द्वंद्व आहे. आर्थिक द्वंद्व आहे, श्रीमंत आणि गरीब हे आर्थिक द्वंद्व आहे. शैक्षणिक द्वंद्व आहे, विद्वान आणि अगदीच अविद्वान, ज्याला वाचताही येत नाही असा. ही सगळी द्वंद्व आपण वागवत असतो. आणि या द्वंद्वांमुळे सुख आणि दुःख होतं असं जरी समजलं तरी आपण देहबुद्धीशी पक्के असल्यामुळे या द्वंद्वांबद्दल आपल्याला काहीच करता येत नाही. आपलं जे चित्त असतं ते चित्त हवं याकडे जातं, आणि जे हवं ते मिळालं तर त्याचं सुख आपल्या स्वतःवर आपण ओढून घेतो. आपलं चित्त जे नको आहे त्याच्याबद्दल खूप तडफडतं, नको म्हणून खूप विरोध होतो, त्याच्यातून सुटण्याचा खूप मार्ग शोधत असतो. बऱ्याच वेळेला ध्यानात देखील सोल्युशन शोधण्याचा विचार करतो. बऱ्याच वेळेला ध्यानात किंवा उपासनेमध्ये देखील सांसारिक अडचणी डोळ्यासमोर उभ्या राहतात, त्याच्यातून कसं सुटावं, काय करावं, काय युक्ती करावी, उपासना बाजूला राहते. चित्त जो चिंतनीय विषय असेल नको त्याच्याकडे तरी जातं, हवं त्याच्याकडे तरी जातं असं होतं. हे असं म्हणतायत की त्या चित्ताला समदशा प्राप्त व्हावी, म्हणजे हवं ही नको आणि नको ही नको. मी हवं याच्यापेक्षा देखील वेगळा आहे, मी जे मिळेल ते माझ्या देहाला मिळेल, मनाला मिळेल समाधानाच्या अंगाने किंवा दुःखाच्या अंगाने, बुद्धीला मिळेल. मी देह मन बुद्धीच्या माग आहे, माझ्या अधिष्ठानावर हवं हा भाव उठतो आणि नको हा भाव उठतो, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. असं समत्व चित्ताचं प्राप्त होणं, याला योगाचं सार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे चित्ताचं समत्व प्राप्त होणं हे खरं म्हणजे योगाचं सार आहे. जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, या समत्वाच्या ठिकाणी म्हणजे आत्मभावाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी हे दोन्ही जणू एकरूप होऊन जातात. एरवी मन संसाराच्या ठिकाणी रमतं, कधी कधी ते नामस्मरणाच्या ठिकाणीही रमतं, कधी कधी ते संतचरणी जावं असं सांगतं, कधी कधी ते अत्यंत रजोगुणात्मक होतं, मान मिळावा धडपड करतं. देहबुद्धीशी निगडीत असल्यामुळं मन हे संसारात फिरत असतं, मनामध्ये काहीही येतं आणि जातं. तुलनेनी बुद्धी ही जरा निश्चयात्मक समजलेली आहे. जे 12वीची परीक्षा देणारा मुलगा आहे, आपण सगळे त्याच्यातून गेलेले आहोत. अभ्यासाचा निश्चय असणं ही बुद्धी आहे. इतके तास अभ्यास करायचा असा निश्चय करणं ही बुद्धी आहे. बसलो आता 9:15 वाजलेत, 9:10 पर्यंत इकडे तिकडे बघणार नाही, हा विषय एक तास मी एकाग्रतेने वाचेन ही बुद्धी आहे. आणि 9:15 वाजले, बसला आणि अर्धा तास झाल्यानंतर जरा उठून चक्कर मारून येऊ, रस्त्यावर काय चाललंय पाहू, परत येऊ, हे मन आहे. वाचत असताना देखील जे वाचतो आहे तिथं लक्ष न राहता दुसरीकडे विचार करायला सुरुवात होणं हे मन आहे. तुम्ही आता ऐकत असताना इथं निश्चयाने येऊन बसणं ही बुद्धी आहे, आणि मी बोलत असताना 10 वेळेला मन बाहेर पडणं, शब्दावर न राहणं, विषयावर न राहणं, याच्याऐवजी स्वतःचं चिंतन सुरू होणं हे मन आहे. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य फार कठीण आहे. मन जेव्हा निस्तरंग होतं, कशाही प्रकारचं मन असेल तरी ते बाहेरच जाणार. ईश्वर शरण मन आहे ते जास्तीत जास्त आत राहील, तरी खरं समाधान मनरहिततेमध्ये आहे. ईश्वर भाव जरी असला तरी देखील मन ही थांबून मनाचाही लय होऊन स्वरूपस्थ झाल्यावरच खरं समाधान आहे. जोपर्यंत स्वरूपस्थ नाही, मनाचा लय नाही, तोपर्यंत समाधान नाही. म्हणून मनाचा जिथं लय होतो आणि तर्क देखील जिथं मावळतो, मनाने बुद्धीला अनुसरावं नियमाच्या बाबतीत. जसं इथं येऊन बसणं हा बुद्धीचा निश्चय, तुम्ही आलात, आता मनाने या निश्चयाला अनुसरणं आणि जो प्रतिपाद्य विषय आहे तो समजून घेता घेता तर्कही मावळणं आणि सुख प्राप्त होणं, ध्यानाला बसलेलं असताना देखील असं होतं, मनाचा लय होतो आणि तर्क उठतच नाही. इंद्रिय भाव नाहीसा होतो, तेव्हा जो उरतो मन नाही असं झालं, बुद्धीचं कार्य थांबलं, आणि इंद्रिय भाव देखील देहाची आठवण देखील निमाली. आता जे अस्तित्व आहे ते अस्तित्व हे परमसत्तेचं आहे. ते अस्तित्व तुमच्या आत असणाऱ्या परमात्मा भावाचं अस्तित्व तो आता प्रगट झाला. त्या ठिकाणी इंद्रिय मन आणि बुद्धी या सर्वांचंच ऐक्य झालं, लय झाला. असा लय होऊन समत्वाला म्हणजे परमात्मा भावाला तुम्ही प्राप्त झालात आणि या भावातून तुम्ही उठलात. रोज समत्वाला प्राप्त झालात, रोज आत्मस्थितीला प्राप्त होत आहात, रोज त्याचा संस्कार होतो आहे, रोज आत्मा तो मी अशा दृढ निश्चयाला प्राप्त होत आहात, त्याच्यातून उठत आहात. उठल्यानंतर देखील चित्त तसंच समस्थितीत राहू शकतं. मग त्याच कथा संसाराच्या, त्याच अडचणी, पण त्या अडचणी असताना तुम्ही चैतन्याबरोबर आहात, तुमच्या आत्मचैतन्याशी समरस आहात. आणि त्या आत्मचैतन्याशी समरस असल्यामुळं तुम्ही देहबुद्धी युक्त असाल तर तुमची दृष्टी, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची इंद्रिय ही देहबुद्धीच्या भावानी भरलेली असतात. असं असल्यामुळे ती समत्वाला सोडून विषयिक वृत्तीने वागतात. तुम्ही तुमच्या भूमिकेवर आत्मस्थ असे आहात तेव्हा तुमच्या समोर आलेला जो गरीब आहे तो गरीब दिसायच्या ऐवजी तुम्हाला आत्म्याचाच आविष्कार आहे असं वाटतं. तुमच्या समोर श्रीमंत आला तरी देखील आत्म्याचाच आविष्कार आहे असं वाटेल. पंडित आला अथवा अपंडित आला तरी देखील तुम्ही त्याच्याकडे पाहताना आत्मभावानी पहाल. तुमचं चित्त सम राहिलं. आता हानी, लाभ, सुख, दुःख, मान, अपमान, निंदा, स्तुती, जन्म, मृत्यू या सगळ्या घटना बाहेरच्या जगात आणि तुमच्या बाबत देखील तशाच आहेत, पण तुम्ही मात्र आत्मसंस्थ झालात. त्यामुळे तुमचं चित्त हे शांतीच्या किंवा आनंदाच्या ठिकाणी, स्वसुखाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हानी झालेली आहे देह मन बुद्धीची, संसाराची, घराची, कुटुंबाची हानी झालेली आहे. पण तुमचं चित्त तुम्हाला सांगतं आहे की तू चैतन्य स्वरूप, आत्मस्वरूप आहेस, शांत स्वरूप आहेस. त्या हानीकडे तुम्ही जरा दुरून पाहत आहात. तुमच्या चित्ताला समत्व प्राप्त झालं. तुमच्या चित्ताला घडलेल्या घटनेमुळे विचलितता आली नाही, किंवा आली तरी लवकरात लवकर तुम्ही परत. इलास्टिसिटी कशी असते, रबर ताणलं तरी देखील परत आपल्या जागेवर यावं, तसं चित्त किंचित काळ ताणलंही जाईल. कारण हे अगदी 100% जमणारा कोणी नसतो, पण लवकरात लवकर तुम्ही स्वरूपस्थ व्हाल. म्हणून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, गवी, गाय, हस्तिनी, हत्ती सुनीचैव स्वपाकेच कुत्रा किंवा चांडाळ पंडिता हा समदर्शिनः ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे असा या समदर्शीन जो आहे त्याला इथं पंडित म्हटलेला आहे. त्याची बुद्धी शुद्ध झाली, त्याची बुद्धी आता आत्म्याचा निर्णय देते आहे, त्यामुळे तो समत्व दृष्टीने आता जगताकडे पाहतो, तो समत्व दृष्टीने पाहू शकतो. तुम्ही एखादं कर्म करत आहात, त्या कर्माचं फळ शुभ अथवा अशुभ अथवा मिश्र अशा पद्धतीचं नेहमीच, कोणत्याही कर्माचं फळ शुभ तरी असेल, अशुभ तरी असेल किंवा मिश्र तरी असेल, किंवा हवं असलेलं तरी असेल, नको असलेलं तरी असेल किंवा मिश्र पद्धतीचं असेल, प्रत्येक कर्म यशस्वी होईल असं नाही. कर्म यशस्वी होण्याची वेगळीच कारणं आहेत, तुम्ही करता म्हणून नाही. कर्माच्या न्यायाने कर्म यशस्वी किंवा अयशस्वी होतं ते सर्वस्वी तुमच्या हातात नाही. म्हणून कर्मफळ तुम्हाला मिळालं, कर्मफळ मिळत असताना तुम्ही आत्मसंस्था आहात. नको असलेलं कर्मफळ मिळालं तर आनंदित होतो असं त्याचा अर्थ नाही. नको असलेलं कर्मफळ मिळालं तर त्यालाही दुःख होईल, पण तो समत्वावर लवकर येईल. विनोबा म्हणतात की मुलगा झाला आनंद होईल, पण गावभर साखऱ्या वाटत तर फिरू नकोस, इतका आनंद नको व्यक्त करूस. त्याच्याऐवजी मुलगा झाला तर पहिली आठवण देवाची यावी, ईश्वराच्या कृपेची यावी. आईचा मृत्यू झाला तर अघटित घटना घडली म्हणून काही काही लोक दुःखी म्हणजे इकडं पडतात, तिकडून उचललं तर तिकडं पडतात, इकडून उचललं तर समोर लोटांगणी जातात. इतका नको दुःख व्यक्त करू, दुःखाचंही प्रदर्शन करावं असं वाटतं, इतकी जरूर नाहीये. वाईट वाटेल, वाईट वाटू दे, पण पहिलं स्मरण हे आई हे परमेश्वराचं होऊ दे, ईश्वराचं होऊ दे. या निरूपणात मी असं म्हणेन की पहिलं स्मरण आत्मसंस्थ. तुम्ही भक्तीच्या पिंडाचे असाल तर प्रत्येक वेळेला ईश्वराचं स्मरण होणं हे समत्व चित्त आहे. तुम्ही जरा तत्वज्ञानात्मक पिंडाचे असाल तर तुम्हाला आत्मचैतन्याच्या स्मरणामध्ये सगळं जिरवून टाकाल. याला ताव स्थितीक्षस्व भारत असं म्हटलेलं आहे. त्यांना तू सहन कर. सहन करणं म्हणजे हे जे विकार आहेत हे विकार झेलणं, त्याची प्रतिक्रिया उमटू न देणं. तुमचा कोणी अपमान केला, तुम्ही तो सहन केला, नको असलेला प्रसंग घडला, तुम्ही तो सहन केला, त्याची प्रतिक्रिया मनात उमटेल ती जिरवली, त्याची तर्कानी उमटेल तीही जिरवली. इंद्रियामार्फत तर कुठल्याही अनुचित प्रकाराने ती बाहेर पडली नाही, कोणावर डोळे वटारले नाहीत, कोणाचा निषेध करायला गेला नाहीत. इंद्रिय देखील आवरली, मन बुद्धी इंद्रिय या सगळ्यांनी ती स्वतःकडे सांभाळली, झेलली, विवेकानी निरस्त केली, आत्मसुखाचा प्रत्यय घेतला. याला तितिक्षा असं म्हणतात. संत हे करत असतात, त्यांच्या अवतीभोवती देखील घटना घडतात, त्या झेलणं, बाहेर फुटू न देणं प्रतिक्रियांच्या अंगानी आणि आत्म्यामध्ये जिरवणं, नाहीसं करणं, स्वरूपस्थ होणं हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व अशा प्रकारे कर्माच्या बाबतीत करणीय अकरणीय कर्तव्यात्मक कर्म आहे ते कधी कधी न आवडणारं देखील कर्तव्यात्मक कर्म समोर उभं राहतं, फळ देखील तसंच आहे, वर्तनामध्ये असणारं द्वंद्व तसंच गुण साम्य सत्व रज आणि तम सात्विक भाव राजस भाव आणि तामस भाव वेळेवरी निर्माण होतो, वेळेवरी शमतो, तो निर्माण झाला म्हणून त्याचा अहंकार येऊ देत नाही. अहंकारांनी सांगत नाही आम्ही न आम्ही त्या याच्यातले नाही, आम्ही ते तसलं काही खात नाही आणि पीत नाही. आपण तसलं काही खात नाही आणि पीत नाही हे मोठं अभिमानाने सांगायला नको, ती आपली सहज स्थिती असावी, त्याचं विशेषही वाटून नको घ्यायला. गुणसाम्य म्हणजे सत्व रज आणि तम हे वेळेवरी प्रगट होत असताना देखील आपण त्याच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे, आपण आत्मरूपाने त्याच्या पलीकडे आहोत आणि तिथून ते निर्माण होतात आणि तिथं ते शमतात. आपण गुणातीत आहोत म्हणून कर्मसाम्य गुणसाम्य प्रकृती साम्य, समोर नाना प्रकारच्या प्रकृती दिसत असताना त्या प्रकृतींच्या सर्व प्रकृतींशी जमून घेता येणं. कोणाकोणाला असं वाटतं की किती मन मारायचं, सगळ्यांशी जमून घ्यायला लागतं. जमून घ्यायचंय आपल्या आत्मसत्तेबरोबर, तिथं स्थिर राहायचंय. मग तिथून प्रकाश असा पडतो की ही जी प्रकृती आहे, समोर असणारी प्रकृती, ती माझ्या प्रकृतीतून मला दिसते आहे, माझ्या मनाचा इंद्रियांचा जो निर्णय आहे तो, पण मी खरा त्याच्या मागे आहे, मी आत्मरूप आहे. त्या दृष्टीने पाहायचं झालं तर समोरची प्रकृती देखील ईश्वर स्वरूप आहे. असं प्रकृती साम्य देखील विवेकाने निर्माण होणं, हे प्रथम चित्ताचं समत्व उपासनेनी प्राप्त होतं, नामस्मरणाने होतं, ध्यानाने होतं, चिंतनाने होतं. त्याला योग असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे त्याच्याशी संयोग होणं. तो ध्यानाशीही संबंधित आहे, भक्तीशीही संबंधित आहे, म्हणून भगवद्गीतेने प्रत्येक गोष्टीला योग अशी संज्ञा दिलेली आहे. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्म योग, त्याच्यातच आपण ध्यान करतो तोही ध्यानाचा योगच आहे. आणि पुढे फार व्यापक दृष्टी जर झाली तर पुरुषोत्तम हा योग आहे. 15व्या अध्यायामध्ये क्षर प्रकृती आणि अक्षर प्रकृती ही द्वंद्वच आहेत. उत्तम हा पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारहुता, तो जो उत्तम पुरुष आहे तो क्षर देखील नाही आणि अक्षर देखील नाही. तो क्षर ही आहे, अक्षर ही आहे आणि त्याच्याही पलीकडचा आहे. अशा प्रकारे हा योग नेहमीच चित्ताचं समत्व सांगतो आणि त्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचं अगदी ऐक्य असतं, नाहीतर ते फार अभावानी असतं. मुलगा शाळेत शिकायला गेलेला असतो आणि घरचा विचार करत असतो, मित्रांबरोबर बाहेर सिनेमाला गेला त्याचा विचार, शिक्षक शिकवत असतात, बुद्धीचं आणि मनाचं ऐक्य नसतं. पण इथं बुद्धीही निरस्त झाली आणि मनही निरस्त झालं स्वरूपाच्या ठिकाणी. शिक्षक शिकवत असताना बुद्धीही त्यांच्या तर्काच्या ठिकाणी आहे आणि मनानेही एकाग्रतेने शिक्षकांच्या शिकवण्याच्या ठिकाणी आहे. तिथं मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य झालं. कर्म करत असताना बुद्धीही कर्मामध्ये आहे आणि मनही कर्मामध्ये आहे. बुद्धी कर्मामध्ये आहे आणि आत्मभावामध्ये आहे. मन ही कर्मामध्ये आहे आणि बुद्धीला अनुसरत आहे. मन एखाद वेळेला कर्माचाही विचार करेल पण भूमिका आत्मसंस्थ राहण्याची आहे. तमोगुणाचा उद्भव झालेला आहे, झोप आलेली आहे, पण बुद्धी निर्णय देते आहे की झोपेमध्ये देखील मी स्वरूप अस्थ होणार आहे. तमोगुण असला तरी मी त्याच्या पलीकडे जाणार आहे. सत्वगुण असला तरी त्याची सहज स्थिती राहणार आहे आणि कर्म करत असला तरी कर्मयोगाच्या अंगाने मी समत्वच राखणार आहे चित्ताचं. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं सार म्हणजे चित्ताचं समत्व राखणं असं सांगितलं आहे. असं समचित्त होण्यासाठी त्याचा अभ्यास करताना मनातले भेदाभेद द्वंद्व यांच्या पलीकडे जायला पाहिजे, त्यांना ओलांडता आलं पाहिजे यासाठी कसे प्रयत्न करावेत, कशाप्रकारे विचार वर्तन असावं याविषयी मार्गदर्शन कराल का, असा फारच चांगला प्रश्न होता. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी हरि राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.